कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. आप्पा पेंडसे तरुणांपुढे केलेल्या एका भाषणामध्ये म्हणतात, स्वामी विवेकानंद हे एका प्रश्नावर फार व्यथित होत असत. 4 कोटी ब्रिटिश 40 कोटी भारतीयांवर राज्य करतात हे कसं काय? त्याचं उत्तर विवेकानंद देतात की 4 कोटी ब्रिटिश हे संघटित आणि अनुशासित होते, तर 40 कोटी भारतीय हे असंघटित अनुशासन नसलेले होते. संघटनेमुळे येणारं धैर्य, चिकाटी, चिवटपणा, सहनशीलता, चिंतनशीलता, ध्येयनिष्ठा, आत्मसमर्पण बुद्धी, व्यक्तिगत अहंकाराचं विसर्जन करण्याची शक्ती, व्यक्तीपेक्षा संघटना मोठी असते याची जाण, हे सर्व गुण आपल्या भारतीयांमध्ये अनुपस्थित आहेत. पण जिथे संघटना असते तिथे हे गुण सहज उपस्थित होतात. कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात संघटित आणि मनपूर्वक प्रयत्न होत नाहीत म्हणून आम्ही मागे पडतो. हॉकीचा खेळ घेऊया. गेली कित्येक वर्ष हॉकीच्या खेळात आपली पिछेहाट चालली आहे. कुस्ती हा आपला भारतीयांचा आवडता विषय आहे, पण कुस्तीमध्ये जागतिक स्पर्धेत आम्ही विजय मिळवू शकत नाही. बुद्धिबळ हा खेळ हिंदुस्थानने शोधून काढला, पण बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धांमध्ये आम्ही चमकत नाही. प्रत्येक खेळाच्या विकासाकरता अखिल भारतीय संस्था आहेत, पण या संस्था भांडणं, असूया, परस्परांना गालीप्रदान यासाठीच प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्या त्या खेळाची प्रभावी संघटना नाही. संस्था आहे पण संघटना नाही. संस्थेमध्ये प्रत्येकाला मीच शहाणा असं वाटतं, माझं सर्वांनी ऐकलं पाहिजे असं वाटतं. मग त्या संस्थेचं काय होईल? जे क्रीडाक्षेत्रात अनुभवाला येतं तेच विद्याक्षेत्रातही अनुभवाला येतं. कुठलीही शिक्षण संस्था अशी नाही की जिथल्या व्यवहारात भांडणं नाहीत. उद्दिष्टानुसार चोख काम चाललेलं आहे. राजकीय पक्ष पाहिले तरी हाच प्रकार आहे. एक पक्ष जरा सबळ होतो न होतो तोच त्यात दोन फळ्या पडतात. एक पुढारी दुसऱ्यावर आरोप करतो, दुसरा पहिल्यावर करतो. प्रत्येक जण भ्रष्टाचाराविरुद्ध, कार्यालयीन दिरंगाईबद्दल, योजनाहीनतेबद्दल बोलतो, पण तो स्वतः प्रत्येक बाबतीत पहिल्याला भारीच असतो. या सर्वावरून वाटतं की रोग 50 पण उपाय 1. तो उपाय म्हणजे संघटना करणे. संघटनेची कास धरून स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणणे, संघटनेला आवश्यक असे गुण समृद्ध करणे आणि संघटनेच्या दृष्टीने जे अवगुण आहेत ते प्रयत्नपूर्वक दूर करणे. या देशात अनेक राष्ट्रव्यापी संघटना असाव्यात. काही संघटना धर्मजागृतीवर जोर देतील, काही सांस्कृतिक मूल्यांना अग्रस्थान देतील, काही नागरिकत्वाच्या गुणांची जोपासना महत्त्वाची समजतील. शास्त्र अभ्यास, शास्त्र चिंतन आणि शास्त्रीय संशोधन हा काहींच्या कार्याचा केंद्रबिंदू असेल. साहस आणि धाडस यांची जोपासना करणे हे काहींच्या कार्याचे आगळे पण असेल. काही केवळ खेळ आणि मनोरंजन यांची जपणूक करतील. असे संघटनांचे विविध प्रकार असू शकतील, पण या सर्व संघटनांचा हेतू राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय शील घडवणे, नेतृत्व आणि अनुयायित्व यांची तत्त्वे शिकवणे, व्यक्तिगुणांचा विकास करून हे व्यक्तिगुण समाज कार्यात कसे उपयोगात आणायचे याचं शिक्षण देण्याचा असावा. आजवर देशात उत्पन्न झालेले नेतृत्व हे प्रामुख्याने युवक चळवळीतून निर्माण झालेले आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंतांच्या तरुण मंडळातून, चाफेकरांच्या गोफण्या मारुती मंडळातून, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारतातून थोर तरुण नेतृत्व निर्माण झाले. शालेय किंवा महाविद्यालयीन प्रभावी शिक्षणातून नाही झाले. बंगालमध्ये कलकत्ता अनुशीलन समिती आणि ढाका अनुशीलन समिती यांच्या 5-500 शाखा होत्या. त्यातूनच सुभाषबाबूंपर्यंतचे आणि त्यानंतरचे नेते उदयाला आले. पंजाबमध्ये आर्य समाजाची संघटना होती, त्यातून लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद यांच्यापासून भगतसिंगांपर्यंतचे कार्यकर्ते तयार झाले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या संघटनांमध्ये सर्व वयाचे लोक होते, त्यांना काही अनुशासन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल, बालवीर किंवा स्काउट चळवळ या युवा संघटनांनी शेकडो कार्यकर्ते देशाला दिले आहेत. त्यांनी खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन काम केले आहे. थोडक्यात, देशात आज दिसणारे सामाजिक किंवा राष्ट्रीय नेतृत्व हे युवकांच्या किंवा अन्य प्रकारच्या संघटनांमधून आलेले दिसते. म्हणून देशाच्या भावी काळातही युवक संघटनांचे नेतृत्व आणि महत्त्व ओळखले पाहिजे आणि त्यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न न करता त्या कशा वाढतील, कशा फोफावतील आणि त्यांच्यामध्ये दिले जाणारे चारित्र्याच्या घडणीचे शिक्षण अधिकाधिक प्रभावी कसे होईल, या संघटनांमधील चढाओढ ही आरोग्यपूर्ण कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. क्रीडा संघटनांनी असा निश्चय केला पाहिजे की ऑलिम्पिक्समध्ये विजयी ठरणारे खेळाडू आम्ही घडवू. गिर्यारोहक संघटनांनी उत्तुंगातील उत्तुंग शिखरांवर भारतीय ध्वज फडकवला पाहिजे. कुणी कचरा व्यवस्थापनाच्या कामाला भिडले पाहिजे, कुणाला व्यसनमुक्तीसाठी शर्थ करण्यात आव्हान वाटले पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचाराची खंत घेऊन युवक युवती दोघांनीही ते थांबवण्यासाठी लोकजागृतीसाठी हर प्रयत्न केले पाहिजेत. सर्व संघटनांना देशाचे प्रश्न सोडवण्याची मिती अवश्य असली पाहिजे. सामाजिक माध्यमे, रंजन माध्यमे यांच्यामध्ये अभिरुचीचा आग्रह धरणारे मूल्यसंपन्न पत्रकार, लेखक, वक्ते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांची मोठी मांदियाळी उभी राहायला हवी आणि याला म्हणायचे लोकसंघटन. Thank you.